नमस्कार, मी शुभांगी पिंपळकर, रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या एडिटर रेखा म्हात्रे यांच्या वतीने यावर्षीचे ऑडिओ बुलेटिन सादर करते. जसे की आपणास माहितीच आहे, रोटरीचे वर्ष 1 जुलैला सुरू होते आणि पुढील वर्षाच्या 30 जूनला संपते. यावर्षीच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 जुलैला आपल्या क्लबचे प्रेसिडेंट शिरीष पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट डे साजरा केला. या दिवशी क्लबमधील प्रख्यात डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट यांना त्यांच्या समाजाप्रती समर्पित कार्याबद्दल आपल्या क्लबतर्फे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 3 जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ पनवेलचे प्रेसिडेंट आणि त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांचा पदग्रहण समारंभ DG इलेक्ट नितीनजी ढमाले यांच्या अध्यक्षतेखाली आणि AG अमोद दिवेकर यांच्या उपस्थितीत पनवेलमधील सुरुची हॉटेल येथे संपन्न झाला. 8 जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे छत्रछाया हा प्रोजेक्ट घेण्यात आला. प्रोजेक्ट डायरेक्टर अमर म्हात्रे, प्रेसिडेंट श्री शिरीष पिंपळकर, सेक्रेटरी प्रसाद दीक्षित आणि क्लब मेंबर्स श्री नांदेडकर, श्री जहागीरदार, ट्रेझरर श्री कोशे आणि राजेंद्र कदम, तसेच ज्येष्ठ रोटेरियन रसिकभाई ठक्कर यांच्या सहभागाने या प्रोजेक्ट अंतर्गत 15 स्ट्रीट वेंडर्सना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. 10 जुलै रोजी क्लबची पहिली मीटिंग संपन्न झाली. या मीटिंगमध्ये प्रसिद्ध कार्पोरेट ट्रेनर मिसेस वसुंधरा जख्खा यांनी स्कल्प युअर माइंड अँड शेप युअर लाईफ या विषयावर चर्चात्मक मुद्दे मांडले. 13 जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे शाश्वत वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाअंतर्गत गुरुकुल विद्यामंदिर वडखळ पेण, माध्यमिक विद्यामंदिर शिर्के आणि अक्कादेवी मंदिर परिसर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ग्रामपंचायत बोरीचे पदाधिकारी आणि रोटरी क्लब ऑफ पनवेलचे सदस्य यांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला रोटेरियन श्री विश्वनाथ म्हात्रे आणि ॲन रेखा म्हात्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 22 जुलै डिस्ट्रिक्टकडून आलेले 4 ई-लर्निंग किट श्री संत साईबाबा प्राथमिक स्कूल न्यू पनवेल, आगरी समाज संस्था खांदा कॉलनी, कर्मवीर भाऊराव पाटील उच्च माध्यमिक शाळा पिरकोन आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नडोदे खालापूर या ठिकाणी देण्यात आले. या प्रोजेक्टला प्रोजेक्ट डायरेक्टर अमर म्हात्रे, प्रोजेक्ट चेअरमन राजेंद्र कदम उपस्थित होते. 24 जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे पहिला रायला यूथ डायरेक्टर रोटेरियन संजीवनी मालवणकर यांच्या नेतृत्वाखाली कोकण एज्युकेशन सोसायटी, राहुल धारकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे सकाळी 10 ते 2 या वेळेत संपन्न झाला. यामध्ये 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना क्लबचे प्रेसिडेंट शिरीष पिंपळकर, पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन अशोक गवारीकर, व्हाईस प्रेसिडेंट स्मिता मंडलिक अँड शीतल सावळेकर आणि पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन अनिल आंबेडकर यांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. याच दिवशी संध्याकाळी वीकली मीटिंगमध्ये ट्रेन द ट्रेनर्स हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्रोफेशनल ट्रेनर तयार करणे हा आहे. यात PDG डॉ शैलेश पालेकर यांनी हाऊ टू कनेक्ट विथ द ऑडियन्स आणि पास्ट प्रेसिडेंट डॉ दीपक कुळकर्णी यांनी हाऊ टू मेक अ प्रेझेंटेशन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच व्हाईस प्रेसिडेंट स्मिता मांडलिक यांनी पब्लिक स्पीकिंग या विषयावर विचार मांडले. दिनांक 27 जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ खारघर मिड टाउन सोबत एक सिनर्जी मीटिंगमध्ये सहभाग घेतला. ही मीटिंग कारगिल दिवस साजरा करण्याच्या हेतूने घेण्यात आली. कारगिल दिवसाच्या निमित्ताने ब्रिगेडियर शशांक दाहक हे प्रमुख पाहुणे होते. ब्रिगेडियर दाहक यांनी आपले कारगिल वॉरमधील रोमांचक अनुभव सगळ्यांसमोर मांडले. 28 जुलै 2024 डिस्ट्रिक्ट अवॉर्ड सेरेमनी पुणे येथे आयोजित केला गेला. तेथे रोटरी क्लब ऑफ पनवेलला 4 अवॉर्ड्स मिळाले. 2 अवॉर्ड फाउंडेशनसाठी, 1 अवॉर्ड पब्लिक इमेज ऑफ रोटरी फेस्टिवलला पनवेल फेस्टिवलला मिळाले आणि 4थे अवॉर्ड वॉटर अँड सॅनिटेशन प्रोजेक्टला मिळाले. 31 जुलै 2024 लास्ट डे ऑफ द मंथ शेवटची वीकली मीटिंग या महिन्यात घेण्यात आली. या मीटिंगमध्ये पाऊस, गाणी, गप्पा आणि किस्से यावर एक मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रोटरी सदस्य आणि अँन यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. यासोबतच आपले रोटरी क्लब ऑफ पनवेलचे या महिन्याचे म्हणजे जुलै महिन्याचे ऑडिओ बुलेटिन येथे समाप्त. धन्यवाद.